माझा भीम मले भेट तो बाई मले सांगे तो काय चाल माझा भीम मले भेट तो बाई मले सांगे तो काय शेताच्या पाटीला उभा रापत्या हाताच्या साथीला उभा ठुक जगणाऱ्या रातीला उभा गा ठुक जगणाऱ्या रातीला उभा मुख्या वासराच्या स्वात बाई भीम पाहते बाई
भीम पाहते
साळच्या दारात उभा ताक लेखण्यांच्या शाईत उभा भुका भुकाच्या राशीत उभा चिमणी चिमणीच्या वातीत उभा वाती वातीच्या उजेडात उभा गा वाती वातीच्या उजेडात उभा लेकराच हातामधी घेई त्याले साळकणी आई भूमीला म्हणतो गा बाई नदी काठान धुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचा सांगत्यात बाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई रामाने 14 वर्ष वनवास भोगला आणि युगानुयुगे रामायण ऐकावं लागलं. अरे आम्ही युगानुयुगे वनवास भोगताव आमचं कुणी रामायण लिहित नाही. क्रौंच पक्षाला बाण लागला. पुण्या एका कवीचं हृदय पिळवटून निघालं आणि त्याने म्हणे महाभारत लिहिलं. अरे ते दिवसा ढवळ्या माणसं तोडतात रे. कुठे गेले या देशातले महाकवी कुठे गेले. चल 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 आई भूमीला म्हणतो गा बाई नदी काठाने धुंडी तो आई पाय ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचं सांगत्यात बाई वनवास रामाचा 14 वर्ष बाई आमचा वनवास जन्माचा बाई ग आमचा वनवास जन्माचा बाई त्याच आहे का कोणाला काही भीम गरजून सांगतो बाई मागून मिळणार नाही म्हणजे बाबासाहेबांच्या गोरगरीब माणसाला कुठं ठेवलेला आहे. भीम पुतळ्यात बंद केला बाई भीम भजनात मंद केला बाई त्याच्या वैर्यांनी जेर बंद केला गा भीम माझा रडी तो गा ढाई ढाई आसू डोई बेडी पाई उवळी वासवांची कुसळती बाई अंग अंगची चौथाळते बाई भीम बाजारी आणला ग बाई त्याची जाहिरात झाली ग बाई सारे खाटी ग जमले ग बाई ग सारे खाटी ग जमले ग बाई सुरे सरसर सरसावले बाई रक्ताच्या छळकांड्या बाई घडल्या ग बाई भीम राजा रे रडू नको बाबा रे रडू नको राजा वाटे भीमाचे घातले गा बाई कुणी मातासाठी इतो गा बाई कुणी स्वतःसाठी इतो गा बाई कुणी पदासाठी इतो गा बाई भीम राजा रे
राजा रे
पुतळ्यातून बाहेर ये बाबा भीमा पुतळ्यातून बाहेर ये बाबा भीमा बाजार सोडून ये बाबा नवा इचार घेऊन ये बाबा भीम येणार
बाबा साहेब येणार आहे
पण ते अवतार घेऊन नाही तुमचे बाबा साहेब हे उद्याच्या चळवळीतून येणार आहे आणि खास करून या माझ्या बहिणी आहेत ना त्यांची एक चळवळ उभी राहते नवीन त्यातनं उद्याचे बाबासाहेब येणार आहे आणि म्हणून वाट पाहते माझ्या भीम येणार भीम येणार भीम येणार येणार बाई वाट पाहते बाई